नवी मुंबई जगातील सर्वात मोठ्या सुनियोजित शहरांपैकी एक म्हणजेच एक प्लॅन सिटी. भक्कम पायाभूत सुविधांच्या आधारावर हे शहर राज्य आणि देशातील विविध भागांशी सुनियोजितपणे जोडलेले आहे. शहरामध्ये उत्कृष्ट सार्वजनिक परिवहन यंत्रणा विकसित केली आहे, जसे की NNMT, उपनगरीय रेल्वे, ऑटो, टॅक्सी, ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई पुणे एक्सप्रेसवे. याचबरोबर उरणमध्ये प्रस्थापित भारतातील सर्वात मोठे कंटेनर यार्ड आणि नावाशेवा बंदर या शहराची समृद्धता दर्शवते. नवी मुंबईची लोकसंख्या आहे 2.5 कोटी. कोणत्याही शहराची सुरक्षा आणि विकास सुरळीत वाहतूक व्यवस्थेमार्फतच साध्य होतो. वाहतुकीच्या सुरळीत संचालनासाठी PWD, MSRDC, NHAI, NMMC, PNMC इत्यादी एजन्सी सोबतच नवी मुंबई वाहतूक पोलीस महत्वाची भूमिका बजावतात. नवी मुंबई वाहतूक पोलीस 16 शाखांमध्ये विभाजित आहे, ज्यामध्ये एक DCP, एक ACP, 50 अधिकारी आणि 552 अमलदार अहोरात्र वाहतुकीचे संचलन करतात.